दुसऱ्या दिवशी नाश्त्यानंतर आपल्या ओरिजिनल बॅग्स तिथेच लगेज काउंटरला जमा करायला सांगितल्या. पुढच्या 10 दिवसाचे सामान डफल बॅग व बॅकपॅकमध्ये घ्यायचा आदेश होता. स्टिक्स, पोंचो व गरम कपड्याची पण किरकोळ खरेदी प्रत्येकाने उरकली. 23 तारखेला सांगितल्याप्रमाणे बॅग जमा करून डफल बॅग्स टूर ऑपरेटरकडे जमा केल्या. फक्त पाणी बॉटल, पर्स, पाऊच व बॅकपॅक्स बसमध्ये घेऊन खडतर प्रवासाची सुरुवात झाली. खडकाळ, डोंगराळ, वळणावळणाची वाट खूपच बिकट आहे. पाठीला चांगलाच मसाज होत होता. सुमारे 5-6 तास तसा प्रवास करून 4:30 ला रासुवा ह्या तिबेट चायना बॉर्डरवर पोचलो. 2 हॉटेलमध्ये आम्हाला उतरवले. खाली वरती अशा फक्त बेसिक सोयी असलेल्या खोल्यांमध्ये सामान ठेवले. थोडा गावात फेरफटका मारला, मग 7 वाजता पाऊस सुरू झाला. रामरक्षा वगैरे स्तोत्र म्हणून गरम जेवणाचा आस्वाद घेतला व दुसऱ्या दिवशी खूप लवकर निघायचे असल्याने लवकर झोपलो. दुसऱ्या दिवशी 6:30 लाच निघायचे होते. जुजबी नाश्ता चहा घेऊन इमिग्रेशनच्या लाईनीत नंबर लावायचा होता. 7:30-8 वाजता इमिग्रेशन पॉइंटला पोहोचलो, पण तिथे आधीच गर्दी होती. आमचा नंबर लागेस्तोवर जेवणाची वेळ झाली. पॅक लंच कसे बसे कोंबून आम्ही उन्हातानात परत लाईनीत उभे राहिलो. 2-3 तासाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर इमिग्रेशन दिव्य पार पडले. तिथे आमचे मोबाईल फोटो व बॅगांची कसून पाहणी केली गेली. इमिग्रेशनचे दिव्य पार पडल्यानंतर मात्र सुखकर बसेसमधून सुखकर रस्त्यांवरून आमचा प्रवास सुरू झाला. अजून एक ठिकाणी फोटो व स्कॅनिंग पार पडले व आम्ही केरुंगला प्रवेश केला. तिथल्या निसर्गरम्य व अतिशय सुखासीन हॉटेलमध्ये पोचलो तेव्हा संध्याकाळ होत आली होती. चहापानानंतर लगेचच फिरावयास बाहेर पडलो. एक मंदिर व लोकल मार्केटमध्ये फिरून नंतर जेवणाचा आस्वाद घेऊन झोपेच्या अधीन झालो. दुसऱ्या दिवशी चहा ब्रेकफास्ट करून बसेस सागाकडे रवाना झाल्या. वाटेत एका सुंदर निसर्गरम्य धबधब्याखाली थांबलो. कैरे वॉटरफॉल. मनसोक्त फोटो सेशन झाल्यावर बस सागाकडे निघाली. साधारणतः 5:00 च्या सुमारास सागामध्ये पोचलो. रूममध्ये जाऊन फ्रेश झालो. तिथे एक परिक्रमेवरून परत येणारा ग्रुप भेटला. त्यांनी ऑक्सिजन सिलेंडरचे महत्व सांगितले. तेव्हा एका सुपर मार्केटला सगळ्यांनी जरा भाव करून 14 युवांप्रमाणे ऑक्सिजन सिलेंडर्स विकत घेतली. तिथे टूर गाईडच्या सूचनेप्रमाणे थोडे फिरणे आवश्यक असल्याने स्लो वॉक घेतला. इथे माझी गाठ एका धष्टपुष्ट अशा बकऱ्याशी पडली. त्याचे माझ्यावरचे प्रेम फारच उतू गेल्याने, म्हणजे अंग घासणे, उड्या मारून अंगावर चढणे, माझी पूर्ण फाटली होती. कशीबशी त्याच्यापासून सुटका करून हॉटेलमध्ये पळालो. रात्रीचे चविष्ट जेवण होते ते भुकेची भावना कमी झाल्याने जाईना, पण बळेबळे थोडे खाल्ले. रात्री लवकर झोपलो. दुसरा दिवस महत्वपूर्ण होता. कैलाश दर्शनाची मनाला आस लागलेली. आधी दारचेन, मग पौर्णिमेला मान सरोवराकाठी मुक्काम असा खरा प्रोग्राम होता. पण टूर गाईडने ऐनवेळी तो काही कारणास्तव बदलला व थेट मान सरोवरला आम्ही सागावरून पोचलो. डोळ्यात न मावणारे सौंदर्य आमच्या समोर पसरले होते. दुरून कैलाश पर्वत खुणावत होता. यासाठी केला होता सारा अट्टहास. डोळ्यात जमणारे आनंदाश्रू आवरत मान सरोवरात पाय धुतले, डोक्यावरून अंगावरून शिंपडले व बाटल्यांमध्ये तीर्थ म्हणून भरून घेतले. मग त्या निळ्याशार सरोवराला नजरेत साठवत त्याची परिक्रमा सुरू झाली. आनंदात अतिशयाने घरच्यांना व्हिडिओवर त्याचे दर्शन दिले. एका बाजूला निळेशार मान सरोवर व दुसऱ्या बाजूने त्याच्याच गळ्यात गळा घालणारा राक्षसताल, ज्याचे पाणी काळे निळे असे मिश्र आहे. हा निसर्ग चमत्कारच नाही का? संपूर्ण परिक्रमा 2-2.5 तासाची आहे. खूप फोटो काढूनही समाधान होत नव्हते. संध्याकाळच्या सुमारास तिथल्या गेस्ट हाऊसवर पोहोचलो. कडाक्याची थंडी होती. 6 जणांना एक रूम याप्रमाणे खोल्या मिळाल्या. तिथेच जेवणाच्या वेळी सांगितले गेले की दुसऱ्या दिवशी अष्टपद व परिक्रमेसाठी घोडा हवा असल्यास पैसे जमा करायचे आहेत, जमा करावे. अष्टपादाचे 500 युवान व घोड्याचे 42 युवान असे 47 युवान जमा केले. फक्त पोर्टरचे 1200 युवान होते. आमचे गेस्ट हाऊस मानसरोवराला लागूनच असल्यामुळे पहाटे 3 वाजता मानसरोवराचे सौंदर्य बघण्यासाठी व देवस्नानाला येतात त्याचा अनुभव घेण्यासाठी मानसरोवरावर जाण्याचे ठरले. त्याप्रमाणे कुडकुडत्या थंडीत उठून सरोवरावर गेलो, पण फारसे डोळ्याला काही दिसले नाही, पण फोटोमध्ये मात्र ताऱ्यांचे दृश्य बंदिस्त झाले. परत सकाळी उठून सरोवर तीरावर पूजा केली. जवळचे बेलपत्र, रुद्राक्षमाळा सरोवरात बुडवून प्रसाद म्हणून घेतल्या व नंतर अष्टपदाला बसेस रवाना झाल्या. अष्टपद पाद म्हणजे जैनांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांनी 8 पावलांमध्ये कैलासावर रोहण केले होते व तिथेच त्यांचे निर्वाण झाले. एकीकडे नंदी पर्वत, एकीकडे अष्टपाद व मध्ये कैलाश पर्वत असे विलोभनीय दृश्य होते ते. डोळ्याचे पारणे फिटताच फिटेना. सगळ्यात सुंदर असे कैलाश पर्वताचे पहिले दर्शन.